வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டர் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர். அர்ஜுனனி, संन्यास आणि कर्मयोग या दोन मार्गांबद्दल, यातील एक जो अधिक श्रेयस्कर आहे तो आपल्याला सांगावा असं भगवंतांना विचारलं आणि भगवंतांनी संन्यास आणि कर्मयोग याच्या संबंधी सांगायला सुरुवात केली. या अध्यायामध्ये संन्यासी कोण भगवद्गीतेच्या दृष्टीने आणि कर्मयोगी कोण भगवद्गीतेच्या दृष्टीने याच्या जणू व्याख्याच भगवंतांनी केल्या. संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही तत्वतः अंतर अनुभवानी एकच आहेत असा भगवंतांनी त्याच्यावर अभिप्राय देखील अर्जुनाला दिला. आणि मग तुम्ही ज्याला संन्यासी म्हणा अथवा कर्मयोगी म्हणा, तो जीवनमुक्त असतो कसा याचं एक विलक्षण चरित्र भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलं. भगवंत अर्जुनाला असं म्हणाले की मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही सारखेच उपयोगी आहेत. संन्यास हा कर्मयोगश्च निःश्रेयस करावू भाऊ. मात्र त्यामध्ये कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग हा जास्त महत्वाचा आहे, जास्त विशेष आहे किंवा जास्त उपयोगाचा आहे. भगवंत जेव्हा कर्मयोगापेक्षा कर्म संन्यास हा कनिष्ठ आहे असं म्हणतात किंवा कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे असं म्हणतात, तेव्हा भगवंतांचं हे सगळं कथन भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहेत. ज्याला सांगताहेत त्याच्या दृष्टीने उपयोगी असं सांगताहेत असं विद्वानांनी आणि ज्यांनी गीतेचा अनुभव घेतला, अंतरंग अनुभव घेतला, त्यांनी मानलं. हेच भगवंत जर शुकाचार्यांना निरूपण करत असते, उपदेश करत असते, तर भगवंतांनी कदाचित कर्मसंन्यासाचे गोडवेही गायले असते. तसंही कर्मयोगी आणि संन्यासी, विनोबा असं म्हणतात की अक्षर लिहावीत आणि पुसून टाकावीत इतके एकमेकांशी संबंधित असे आहेत. जसं जनक हे कर्मयोगी होते आणि जनकांचा शिष्य शुक हा संन्यासी होता. शुकाचा शिष्य परीक्षित हा कर्मयोगी होता. जे एकाच परंपरेत कर्मयोगी संन्यासी, कर्मयोगी संन्यासी अशी मंडळी होऊन गेली, त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये फार फरक करायला भगवंत तयार नाहीत. पण समोर अर्जुन असल्यामुळं आणि अर्जुनाला उपदेश करायचा असल्यामुळं आणि सांप्रत काळी अर्जुन संन्यासाचा भलताच अर्थ घेत असल्यामुळं भगवंतांनी कर्मयोगी आणि कर्मयोगाच्या बाजूनी असं निरूपण केलेलं आहे असं जवळपास भगवद्गीतेचे सगळे अधिकारी मानतात. तो म्हणेगा कुंतीसुता हे संन्यास योगू विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. हे दोन्ही मोक्ष करत आहेत, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगी कर्मयोगू कीर प्रांजळा. पण जाणते नेणते सगळ्यांना घेऊन जाणारा कर्मयोग मात्र हा अधिक उपयोगी आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, जशी नाव ही सगळ्यांना पाण्यातून पलीकडे घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडते, ती लहान मुलांना स्त्रियांना देखील. तैसे सारा सार पाहिजे तरी सोहोपा हाची देखीजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन तुझं संन्यास याचे चिन्ह, मग सहज हे अभिन्न जाणसी तू. आता म्हणूनच तुला संन्यासी म्हणजे काय हे प्रथम सांगतो, म्हणजे कर्मयोगापासून संन्यास हा अभिन्न आहे असं तुझ्या लक्षात येईल. असं म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणाले की तो नित्य संन्यासी आहे असं जाण. जो द्वेष आणि आकांक्षा या दोन्ही पासून मुक्त असतो, तो द्वंद्वरहित असतो. असं असल्यामुळं तो अत्यंत सुखे नैव बंधापासून मुक्त होऊन जातो. ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. म्हणून संन्याशाची व्याख्या भगवद्गीतेप्रमाणे सुखम बंधात प्रमुच्यते अशी आहे असं सांगितलं जातं. पुढे एका ठिकाणी संन्यास हा दुःखयुक्त आहे असंही भगवंतांनी विधान केलं, पण ते विशिष्ट विधान आहे. भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे जो संन्यासी आहे तो अत्यंत सुखे नैव बंधातून मोकळा होऊन जातो. संन्याशाची आपण कल्पना करत नाही, संन्याशाच्या जीवनाची आपण कल्पना करू शकत नाही. संन्याशाच्या जीवनाबद्दल आपल्याला आदर वाटतो, याचं कारण त्याचं जे जीवन आहे ते कठीण आहे आणि तरीही तो आचरतो आहे म्हणून आदर वाटतो. सर्वसामान्य लोकांना संन्यासी ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना कोणीतरी एखाद्यानी तसं असावं आणि आम्ही सगळ्यांनी त्याला मानावं याच्या पलीकडे नसते. हे जीवन जगण्याची ओढ फार कमी जणांना असते. याचं कारण आपण विशिष्ट व्यक्ती संन्यासी म्हणून ज्या पाहतो, त्यामुळं सर्वसाधारणपणाने संन्यासी म्हणजे सर्व टाकून दिलेला, ज्यांनी प्रपंच सोडून दिलेला आहे, घरातून निघून गेलेला आहे, आपल्या वस्त्रांचा त्याग केलेला आहे, आपलं घर बदललेलं आहे, सोडून दिलेलं आहे, आपण राहत असलेला गाव देखील सोडून दिलेला आहे, आपलं नाव बदलून जो राहतो, जो आपली ओळख कोणाला सांगत नाही, अशा प्रकारचे संन्यासी आपल्या समोर आले. भगवंतांनी मात्र संन्यासी हा जो विशिष्ट संन्यास आहे त्याच्याही पेक्षा संन्याशाच्या तीन श्रेणी केलेल्या दिसतात. भगवंत असं म्हणतात की संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः. योगाच्या आचरणाखेरीज असलेला संन्यास दुःखपूर्ण आहे असं भगवंत म्हणाले. ज्ञान प्राप्त होणं ही जी गोष्ट आहे त्याकरता भगवंत जे मार्ग सांगतात, कर्मयोगाचं किंवा योगाचं आचरण आणि तसं आचरण करत असताना ज्ञानप्राप्ती होणं आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर देखील कर्मयोगाचं आचरण करत राहणं, यांना भगवंत कर्मयोगी असं म्हणतात. जसे जनक, जसे रामचंद्र, जसे वसिष्ठ हे कर्मयोगी, त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्तीच्या आधी कर्मयोगाचं आचरण होत. ज्ञान विचार, विशिष्ट पद्धतीने कर्म करणं, स्वधर्म कर्म करणं, ती यज्ञ प्रित्यर्थ करणं, नियत कर्म असणं, फलाशा त्यागून कर्म करणं, समर्पण भावाने कर्म करणं, अशा अभ्यासाने कर्म करता करता मन इंद्रिय आवरण्याची कला प्राप्त करून घेणं आणि त्यामुळं परमात्म ज्ञान होणं आणि परमात्म ज्ञान झाल्यानंतर देखील तसंच आचरण चालू ठेवणं, त्याच्यामध्ये कोणताही बदल नसणं, हा भगवंतांच्या दृष्टीने कर्मयोगी. तर अशी ही एक जीवन पद्धती आहे की सुरुवातीला याच प्रकारचं योगाचं आचरण, या योगाच्या आचरणाने ज्ञान प्राप्ती होणं आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मग अतिशय आवश्यक अशी देहधारणेला आवश्यक इतकीच कर्म करत राहणं आणि बाकीच्या सगळ्या कर्मांचा त्याग करणं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळी तू आहे. हळूहळू त्याच्या सगळ्या क्रिया संपून जातात. सुरुवातीला असतात त्याच्या जीवनामध्ये, सुरुवातीला त्याच्या जीवनामध्ये ज्ञान विचार, ध्यान, कर्म, उपासना सर्व असतं. ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्तीनंतर मात्र कर्म लक्षणीय रीतीने गळून पडतात. हा भगवंतांच्या दृष्टीने संन्यासी. सुरुवातीला योग, ज्ञान प्राप्ती आणि नंतर संन्यास. अजून एक मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे ज्ञान प्राप्ती होण्याच्या आधीच संन्यास. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सर्व सोडून देणं. सद्गुरूंकडे जाऊन राहणं अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन राहणं, शरीर धारणेला आवश्यक इतकं अन्न मधुकरी मागून मिळवणं आणि उर्वरित सर्व वेळ ध्यान आणि चिंतनादी याच्यामध्ये व्यतीत करणं. यांनी यांच्या डोळ्यांना काहीही काम द्यायचं नाहीये, शास्त्र वाचनाखेरीज, भगवत मूर्ती पाहण्याखेरीज. यांनी यांच्या हाताने काही करायचं नाहीये. शरीर धारणेकरता मधुकरी मागणं याच्याखेरीज उर्वरित सर्व वेळ अतिशय संयमित राहून संयमित जीवनानी मनन चिंतनादी उपासनादी ध्यानादी याच्यामध्येच व्यतीत करणं आणि असं करत असताना ज्ञान प्राप्ती होणं, ज्ञान प्राप्ती नंतर देखील हाच उपक्रम चालू ठेवणं, हे देखील संन्यासी. आणि हा संन्यास अवघड आहे असा अभिप्राय भगवंत देतात. संन्यास असतो महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः. ज्ञान प्राप्तीच्या आधी योग, ज्ञान प्राप्ती आणि नंतर देखील योग, हा कर्मयोगी. ज्ञान प्राप्तीच्या आधी योग, मग ज्ञान प्राप्ती आणि नंतर संन्यास, हा संन्यासी. आणि ज्ञान प्राप्तीच्या आधीच संन्यास, ज्ञान प्राप्ती आणि नंतरही संन्यास, संन्यासस्थ जीवन, हे जे हा जो तिसरा प्रकार आहे हा संन्यासियांमध्ये अतिशय अवघड असं भगवंत सांगतात. संन्यास असतो महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः. योगाचा आश्रय केल्याखेरीज जो संन्यास असतो, सुरुवातीलाच संन्यास आणि शेवटपर्यंत संन्यास, संन्यस्त जीवन, हे दुःखपूर्ण आहे असं भगवंत म्हणतात. आणि तुलनेने योगयुक्त मुनी जो आहे तो ब्रह्म प्राप्त करतो. कालांतराने का होईना प्राप्त करतो. इथं मात्र शब्द आहेत नचिरेणा आधी गच्छती, त्वरित प्राप्त करतो. याचा अर्थ या जन्मामध्ये प्राप्त करतो. म्हणून संन्याशाची व्याख्या करत असताना एकांगी संन्यासी भगवंतांना अपेक्षित नाही. आणि हा जो संन्यासी आहे, हा संन्यासी सुखम बंधात प्रमुच्यते, अत्यंत सुखही नाही व त्याला त्याच्यामध्ये आपण समजतो तशी ओढाताण नसते. कारण सर्वच ज्ञानप्राप्तीच्या आधी संन्यास आणि मग ज्ञानप्राप्ती आणि संन्यास याच मार्गाने जातात असं नाही. म्हणून भगवंत त्यागाबद्दल, संन्याशाच्या जीवनाच्या त्यागाबद्दल काहीच बोलत नाहीयेत. भगवंत असं म्हणतात की तो नित्य संन्यासी, म्हणजे नेहमीचाच त्यागी असं ओळख. यो न द्वेष्टी न कांक्षती, ज्याच्या जीवनामध्ये आकर्षण नाही आणि विकर्षण देखील नाही, जो द्वेष करत नाही पदार्थांचा, वस्तूंचा, विषयांचा, आणि पदार्थांचा, वस्तूंचा, विषयांचा उपभोग घेण्याची विशेष आकांक्षा धरत नाही, विषयामध्ये कोणताही फोर्स नाहीये, त्यागामध्येही कोणताही फोर्स नाहीये, विषयाच्या त्यागामध्ये देखील मोठी शक्ती नाहीये, आणि विषय सेवनाच्या ठिकाणी देखील मोठी शक्ती नाहीये. शक्ती आहे आचरणाऱ्याच्या ठिकाणी. आणि आकांक्षा आणि त्याग या दोन गोष्टी आहेत. या दोन गोष्टी एकमेकांपासून भिन्न जरी वाटल्या तरी देखील एकमेकांशी अत्यंतिक संबंधित अशाच आहेत. आकर्षण आणि विकर्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या नाहीत. विकर्षण देखील आकर्षणच आहे, आकर्षणापासून पळणं आहे. आणि आकर्षण हे सरळ सरळ विकर्षणापासून पळणच आहे. जो पळतो आहे कोणत्या तरी एका दिशेला, त्याची आंतरिक अवस्था काय असावी हे भगवंत सांगतात. त्याची जी आतली ऊर्जा आहे ती ऊर्जा भोग घेण्यासाठी विशेष पळत नाहीये आणि त्याग करण्यासाठी देखील विशेष पळत नाहीये. तो नेहमीचा संन्यासी आहे असं समज, तो नित्य संन्यासी आहे असं समज. हे मोठं अवघड आहे. स्वामी रामतीर्थ संन्यास घेऊन अमेरिकेत जाऊन प्रवचन करून फार मोठे संन्यासी म्हणून नावारूपाला आले आणि परत भारतात आले. पंजाबमध्ये त्यांचे एक भक्त होते, त्या भक्तांकडे उतरले. तिथं ती धाब्याची घर समोर, मोठीच्या मोठी गच्ची, एकदा सकाळच्या वेळेला रामतीर्थ त्या गच्चीपाशी उभे असताना लांबून मोठा प्रशस्त बंगला होता. प्रवेशद्वारापासून त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी आत येताना दिसली, बाकी भक्त आत येत होते दर्शनासाठी म्हणून. तर तेव्हा ते गडबडीने खोलीत आले, अस्वस्थ झाले आणि त्यांनी सेवेकऱ्याला सांगितलं आणि दाखवलं की त्या ज्या भगिनी येत आहेत त्यांना असं म्हणा, सांग की स्वामी तुम्हाला भेटणार नाहीत. त्याने तशा प्रकारे जाऊन निरोप दिल्यावर त्या म्हणाल्या की का भेटणार नाहीत तुमचे स्वामी, जर सगळ्या भक्तांना भेटतात तर मला स्वामी का भेटणार नाहीत, असं तुमच्या स्वामींना जाऊन विचार. तसा तो सेवेकरी परत रामतीर्थांकडे आला आणि रामतीर्थांना त्यांनी त्या भगिनींचा निरोप विचारला, प्रश्न विचारला. रामतीर्थ अस्वस्थ झाले, थोडा वेळ विचार करू लागले. आणि ते म्हणाले की त्या भगिनींना पाठवून द्या. रामतीर्थांनी असं लिहून ठेवले की त्या दिवशी मला खरा संन्यास मिळाला, माझ्या पत्नीकडून मला खरा संन्यास मिळाला. मी माझे कपडे बदललेले होते पण तरी देखील ती माझी पत्नी आहे असा भाव माझ्या अंतर्यामी कायमच होता आणि मी पळत होतो. पळणं देखील आकर्षणाचाच प्रकार आहे. विषयाकडे पळणं आणि विषयाच्या विरुद्ध दिशेने पळणं याच्याऐवजी भगवंत स्थिर जीवनाला महत्व देतात. या दोन्ही गोष्टींकडे समत्वानी जो पाहतो त्याला भगवंत महत्व देतात. तो नित्य संन्यासी आहे, नेहमीचाच संन्यासी आहे. यो न द्वेष्टी न कांक्षती. समोर आलेल्या गोष्टीबद्दल सुखाच्या दिशेने पळणं, दुःखाच्या दिशेने पाठ फिरवणं, आणि जेव्हा दुःख येतं तेव्हा सुखाकडे पाठ असते आणि दुःखाच्या दिशेने चाललेला असतो. चालणारा तोच असतो, चालण्याची ऊर्जा तीच असते आणि सुख आणि दुःख ही एकाच बाजूची दोन टोकं असतात, एकाच गोष्टीच्या दोन बाजू असतात. हा जो संन्यासी असतो हा संन्यासी दोन्हींपासून मुक्त असतो, त्याला दोन्हीही नको असतं, त्याला मानही नको असतो आणि अपमानही नको असतो. ज्ञानी पुरुषाचं वर्णन अमानित्व असं केलेलं आहे, अपमान हवा असलेला असं नाही केलेलं. अपमानाशी तो संबंध ठेवू इच्छित नाही, कशाकरता ठेवेल, आणि मानाशीही संबंध ठेवू इच्छित नाही, ठेवण्याची काही गरज नाही अशी त्याची भूमिका असते. तो नेहमीच संन्यासी असतो असं भगवंत म्हणतात. ज्या जो जीवनमुक्त भगवंत सांगताहेत तो घडतो कसा, त्याची विचार करण्याची पद्धत कशी असते. निर्द्वंद्व ही महाबाहो, तो द्वंद्व रहित असतो. विषयाबद्दलची ओढ किंवा आकांक्षा आणि विषयाचा त्याग याच्यामध्ये या दोन्ही गोष्टींकडे जो पाहणारा आहे तो पाहणारा वेगळा आहे. पळण्यापासून, विषयापासून पळणं आणि विषयाच्या रोखाने पळणं हे दोन्हीही वेगळेपणाने पाहणारा एकच आहे. जसं इथं उजेड आहे, दिवे लागलेले आहेत, दिवे बंद झाले, इथं अंधार झाला, तर दिवा आहे हे ज्याला समजतं त्यालाच दिवा नाही हे समजतं. वेगळेपणाने पाहणारा अंधार आणि प्रकाश वेगळेपणाने लक्षात घेतो. तसं सुख आणि दुःख याच्यापैकी काहीही हवं असं त्याला नको असतं आणि नको असं त्याला नको असतं. तो त्याचा त्याग विशेषत्वाने करावा अशाही भूमिकेचा नसतो. रामतीर्थांनी सांगितलं की त्यांना पाठवून द्या. म्हणून संन्याशाचं एकच लक्षण सांगितलं की तो द्वंद्वरहित असतो. त्याला हवं आणि नको, राग आणि द्वेष, अनुराग विषयाबद्दलची ओढ अथवा प्रीती आणि द्वेष या दोन्ही पासून तो मुक्त असतो. असं जो जीवन संपादन करतो तो संन्यासी असं भगवंत म्हणतात. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. तो आत असतो, त्यामुळं एखादी गोष्ट मिळणं आणि एखादी गोष्ट टाकणं हे ज्या अबोधानी घडतं त्या अबोधामध्ये तो नसतो. तो अंतर्यामी आत्मसुख उपभोगणारा भोगणारा असा असतो. आणि त्यामुळं या आकांक्षा आणि द्वेष याच्याकडे तो वेगळेपणाने पाहतो. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून मी सुखे सुख पावला अखंडित. मी आणि माझ अशी आठवण त्याने टाकून दिलेली असते. संसारामध्ये असताना देखील जसं आधी योग ज्ञान प्राप्ती आणि संन्यास, अधियोग ज्ञानप्राप्ती आणि योग या दोन्ही गोष्टींमध्ये मी आणि माझ याची आठवण टाकावीच लागते. त्याच्याशिवाय ज्ञानप्राप्ती होतच नाही. जो मने ऐसा जाहला संगीत तोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. जो ज्याची अंतरस्थिती अशा प्रकारची झाली, मी आणि माझ ज्याने काढून टाकलेलं आहे असा, आणि ज्यांनी संघ देखील टाकून दिलेला आहे म्हणून अत्यंत सुखे नैव तो सुखाला जाऊन पोचतो, प्राप्त होतो. एवढं झाल्यानंतर आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्याजावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी. आता तो नित्य संन्यासीच, आता त्याला घर सोडून जाण्याची गरज नाही. तो स्वभावता संगरहित झाल्यामुळं ही फार फार उंचीवरची स्थिती. अशा प्रकारची उंची भगवद्गीतेने वारंवार गाठलेली आहे. जशी हिमालयाची अनेक शिखर उंच उंच असावी जाणारी आकाशात, तशा प्रकारच्या या स्थिती या मानवी जीवनामध्ये शक्य आहेत असं भगवंतांना सांगायचं आहे. हे अशक्य असतं तर सांगितलंच नसतं. हे होऊ शकतं याची सुरुवात अतिशय थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टींपासून अशी करता येते. विवेकपूर्ण जीवन जगून ही स्थिती प्राप्त करता येणं शक्य आहे. देखही अग्नि विझोनी जाये मगजे राखोंडी केवळ होये तई ते कापूसे गिवसू ये जियापरी. अग्नि विझून राख झाल्यानंतर जशी कापसामध्ये देखील बांधून ठेवता येते, कापसाला ती आता आग लागण्याची भीती कोणतीही राहत नाही, तसं मी आणि माझं जळून गेलं, संघर्ष संपला, आता गृहाधिक सोडण्याची गरज नाही. तैसा असतेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्पू नाही. मग आता उपाधी असल्या तरी देखील तो कर्मबंधामध्ये सापडत नाही. असं म्हणतात की शुक आणि जनक नदीच्या काठावर ज्ञानाची वार्ता करत असताना राजवाड्याला आग लागलेली तुरून दिसली. तेव्हा शुक धावला, जनकाने थांबवलं की कुठं जातोस, तर शुक म्हणाला की लंगोटी माझी नाही शिवील, दोन लंगोट्यांपैकी एक लंगोटीच जाईल म्हणून मी धावतो आहे. आणि सगळा राजवाडा जळत असताना देखील जनक शांत होते असं म्हणतात. तैसा असतेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्पू नाही. ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी संकल्प नाही, मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण अशा प्रकारचा संकल्प, मी कर्म करीन कर्म फळ भोगेन अशा प्रकारचा संकल्प ज्याच्या ठिकाणी नाही। म्हणून कल्पना जई सांडे तैची का संन्यासु घडे, जो कल्पनेचा त्याग करतो तिथं संन्यास घडतो। ध्यानामध्ये कल्पनेचा त्याग होतो, विचाराचा त्याग होतो, वृत्तींचा त्याग होतो। ध्यानामध्ये तुम्ही संन्यासीच असता, तुम्ही जर विषयाचं चिंतन करत असाल तर संन्यासी नसता। पण ज्या वेळेला कल्पनेचा त्याग होतो तेव्हाच संन्यासाचं वर्म सापडतं। ज्या वेळेला उपाधीचा त्याग करून मी आणि माझं ही आठवण विसरून तो सुखे नैव व्यवहार करतो तेव्हा तो संन्यासीच असतो, योगी दिसतो पण असतो संन्यासी। म्हणून कल्पना जई सांडे तैची गा संन्यासू घडे, ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू, हे दोन्ही सारखेच आहेत, एक सारखे आहेत, एकमेकांपासून वेगळे नाहीत। वेगळे आहेत असं म्हणणारे बालबुद्धीचे आहेत असं भगवंत म्हणतात। सांख्य योगो पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः, ज्याला समजलेला आहे, ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे तो मात्र संन्यास आणि कर्मयोग हे वेगळे आहेत असं समजत नाही। एकम अपि अस्थितः सम्यक, संन्यास जरी सम्यक रीतीने बांधला अथवा कर्मयोग सम्यक रीतीने ज्याच्या जीवनामध्ये उतरला, उभयोः विंदते फलम, तरी देखील संन्यास आणि कर्मयोग या दोन्हींची फळं त्याला प्राप्त होतात। कर्माच्या वेळेला आणि अकर्माच्या वेळेला जो नेहमीच संन्यासी असतो, जो द्वेष करत नाही आणि कांक्षा करत नाही, जो द्वंद्वरहित असतो, सुखे नैव बंधापासून जो मुक्त होतो, तो नित्य संन्यासी। आणि जो नित्य संन्यासी तोच नित्य कर्मयोगी। भगवद्गीतेचा भगवद्गीता या दोन स्थितीमध्ये फरक करत नाही। नित्य संन्यासी तो की जो आपण जी कर्म केली नाहीत ती तर केली नाहीत असंच समजतो, उघड आहे। जी कर्म त्यांनी केली नाहीत ती तर त्यांनी केली नाहीतच, पण जी थोडी अल्प स्वल्प केली ती देखील अंतर अनुभवानी आपण केली नाहीत असाच त्याचा भाव असतो, असाच त्याचा अंतर अनुभव असतो। कारण तो त्याच्या आकांक्षेमध्ये सापडलेला नसतो, त्याचा द्वेष करत नसतो, तो द्वंद्वरहित असतो। म्हणून भगवद्गीतेचा जो नित्य संन्यासी आहे तो जी कर्म करत नाही ती तर करत नाहीच, पण जी त्यांनी केलेली असतात तीही अंतर अनुभवानी केलेली नसतात, असाच त्याचा बोध असतो। म्हणून तो नित्य संन्यासी। आणि जो नित्य संन्यासी आहे त्याला दुसऱ्या बाजूनी लगेच नित्य कर्मयोगी देखील म्हणता येतं। कारण जी कर्म त्यांनी केली, जी काही कर्म केली ती त्यांनी केलेलीच आहेत, पण जी कर्म त्यांनी केली नाहीत तीही अंतर अनुभवानी तत्वतः परमात्म्याच्याच अधिष्ठानावर घडतात असा त्याचा भाव आहे, बोध आहे। म्हणून तो नित्य कर्मयोगी देखील। कर्मयोगी आणि संन्यासी हे भगवद्गीतेच्या दृष्टीने वेगवेगळे नाहीत। एक कर्मणी अकर्मदशा अनुभवतो, कर्म करत असताना आपण केली नाहीत असं अनुभवतो, आणि एक अकर्मणी कर्मदशा अनुभवतो। जसं ते पवहारी बाबा विवेकानंद काही काळ त्यांच्याकडे खूप जात असत, रामकृष्ण गेल्यावर ही सगळीच मुलं खूप सैरभैर झाली, त्यांच्यात फाटाफुटी झाली, ती थोडीशी पांगली, आणि विवेकानंदांना पवहारी बाबा भेटले, रामकृष्णांसारखेच। ज्ञान सांगणारे, भक्ती सांगणारे, विवेकानंद अत्यंत आकृष्ट झाले। आणि विवेकानंद त्यांना असं म्हणाले की बाबा आपल्यासारख्या व्यक्ती जर बाहेर येऊन काही सांगतील तर समाज केवढा बदलेल. तेव्हा ते म्हणाले मग तुझ्यासारखी मंडळी सांगतात ते कोणाच्या अधिष्ठानावर? आम्ही मी इथं बसलेला आहे म्हणून तर तू बोलतोस असं म्हणाले. म्हणजे तू जे सांगतोस ते खरं माझ्या अधिष्ठानावर, म्हणजे तुझं जे सांगण्याचं कर्म आहे ते प्रत्यक्षत न करून मी करतो असं ते म्हणत होते. आणि दुसऱ्या बाजूनी ते काहीही करत नव्हते, ते एका ठिकाणी स्थिर होते आणि सांगण्याचं कर्म मुळीच करत नव्हते. म्हणून ते नित्य संन्यासी देखील आणि ते नित्य कर्मयोगी देखील. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य योगू संस्था जाणती केवी. ज्यांना नीट आकलनच नाही, संन्यास म्हणजे एक विशिष्ट अर्थच ज्यांच्या डोळ्यासमोर येतो, ते सांख्य आणि योग या नक्की व्यवस्था काय आहेत हे कसं जाणतील? सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न. एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाश वाहती. एरवी दिव्याचा प्रकाश, या दिव्याचा आणि या दिव्याचा काय वेगवेगळे असतील, दोन जरी दिवे असले तरी प्रकाश एक. पै सम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आखवे. म्हणून या दोन्हीतून अनुभवाने सम्यक एकच तत्व आहे असं ज्यांनी पाहिलं, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती का? ते दोघांनाही ऐक्य भावाने ते एकच आहेत असंच मानतात. आणि सांख्यी जे पाविजे तेची योगी गमीजे. सांख्यानी किंवा संन्यास्यानी जे प्राप्त करायचं तेच योग्यांनी देखील प्राप्त करायचं, तेच प्राप्त होतं दोघांनाही. म्हणून ऐक्य दोही ते सहजे इयापरी. अशा प्रकारे संन्याशाची व्याख्या केल्यानंतर सुखम बंधात प्रमुच्यते भगवंतांनी कर्मयोग्याची व्याख्या केली. भगवंत असं म्हणाले की योगयुक्त हा, आता जो योगयुक्त आहे तो विशुद्धात्मा, ज्याचं मन अत्यंत शुद्ध झालेलं आहे असा असतो. कर्म करत असताना मन शुद्ध आहे बर का? कर्म करत असताना मन मळतं असा आपला अनुभव आहे विकारांनी विषयांनी. पण जो योगयुक्त आहे तो विशुद्धात्मा विजितात्मा, त्याचं अंतःकरण देखील शुद्ध झालेलं असतं. जितेंद्रियः, त्यांनी इंद्रिय जिंकलेली असतात. कर्मयोगाच्या व्यवस्थेत इंद्रिय विजय आहे. जसं व्यक्ती म्हणून मी बाहेर पडलो तर कितीतरी कर्म मला खुणावतात, त्याच्यातली मला जेवढी माझ्या वाट्याची आहेत आणि माझ्या अधिकाराची आहेत आणि माझ्या कुवतीची आहेत तेवढीच कर्म मी करतो, याच्यात इंद्रिय विजयच आहे. तुम्ही जीवन भरकटलेले जर लोक पाहिले, काही काही मंडळींना तर फार भ्रम असतो आणि कुठल्याही एका कर्माच्या ऐवजी आपण सर्व करू शकतो अशा प्रकारे त्यांची भूमिका असते. आणि कुठलंच धड न करता करण्याचा केवळ अभिमान वागवत असतात. सगळे उपक्रम एका वेळेला एका क्षणाला करू शकत नाही. म्हणून अधिकाराप्रमाणे ओघ प्राप्त असं कर्म केवळ करणं अपेक्षित आहे. कारण कर्म केलं की त्याला एक बाहेरून फळ मिळालंच, त्या फळामध्ये गुंतलाच, परत कर्म परत फळ, अशा प्रकारे ऐहिक जीवन कर्मानी कदाचित खूप संपन्न होतं, कोणाकोणाचं तर खूपच होतं। कर्म ही एक फसवीच वाट आहे एक प्रकारे, धबधबा जसा असावा तसा मान मिळतो। कोणाकोणाच्या हातात सत्ता येते, कोणाकोणाच्या हातात संपत्ती येते, केवळ कर्म कारण। आणि निःश्रेयसाची गोष्ट विसरली जाते, जे समोर आहे त्याच्यात गुंतून पडतो। जीवन असं कर्मामध्ये असं सामर्थ्य आहे की कर्म सहज अबोधाकडे घेऊन जातं, सहज बघता बघता। आणि अबोधाकडे घेऊन जात असताना आणि आपण यशस्वी होतोय असं वाटत असताना, जेव्हा शरीर कमजोर होतं, इंद्रिय तेवढी साथ देईनाशी होतात, तेव्हा कर्मातलं वैयर्थही लक्षात यायला लागतं। कोणीही कितीही मोठा झाला तरी त्याच्या पुढे कोणीतरी आहेच ना। मोठं होणं आणि जीवन संपणं याच्यामध्ये फरक आहे। एका बाजूला जीवन ही संपत जात आणि कर्मांचे संस्कार देखील होत राहतात। कर्म करत असताना कितीतरी गोष्टी, एक नोकरी करायची किंवा व्यापार करायचा आहे किंवा उद्योग करायचा आहे किंवा धंदा करायचा आहे, तर कितीतरी कदाचित धंद्याच्या सुरक्षितते करता का होईना, पण काही गोष्टी नको असलेल्या देखील तात्पुरत्या करायला लागतात, त्याचे संस्कार कोण टाळणार, ते संस्कार होतच राहतात। कर्माची अबोधाकडे घेऊन जाण्याची शक्ती फार मोठी आहे आणि कर्मयोग केवळ त्याच्यातून वाचवू शकतो। इंद्रिय अनासक्त ठेवून विषयांमध्ये सोडायची, हे केवढा तारेवरची कसरत ज्याला म्हणू अशी गोष्ट आहे। यस्तू इंद्रिया आणि मनसा नियम्या रभतेर्जुन, इंद्रियांचं नियमन तर करायचं आणि ती विषयांमध्ये तर सोडायची, अनासक्त भावनेनी सोडायची। तसंच खूप कर्म खुणवत असताना देखील आपलं जे जीवन आहे ते जीवन आत्मदर्शनाकरता आहे। कर्माच्या योगाने यश मिळेल, पण ते यश कुठेतरी भलतीकडे घेऊन जाईल, त्याच्याऐवजी आत्मदर्शनाकडे जर जायचं असेल तर नेमकीच कर्म करणं आवश्यक आहे। परिमितता कर्मातली ही अत्यंत गरजेची आहे। आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कर्म करत असताना उपासनेकरता 2-2.5 तास वेळ जर मिळत नसेल तर आपलं जीवन चुकतंय। त्या 2-2.5 तासामध्ये जर अर्धा पाऊण तासच आपल्याला उपासनेकरता मिळत असेल आणि बाकीचा वेळ आपण लावत नसू उपासनेकरता, त्याच्याऐवजी कर्म, तर त्या 1.5-2 तासाचा उपयोग चांगलाच होईल। चांगला याचा अर्थ काय, कुटुंब संरक्षण अर्थार्जन एवढाच, जर जरा अधिक अधिक मिळेल। पण हे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर कुठेतरी घेऊन जात, पण त्यावेळेला मात्र ते फार ल्युक्रेटिव्ह असत की एवढा एक महिना गेला किंवा एवढी 10 वर्ष गेली की मग साधना करायचीच आहे असं असं म्हणत राहतो। आणि प्रत्येक वेळेला नवीन आव्हानं समोर येणारच आहेत, तसा वेळ काढता येत नाही। म्हणून जो योगयुक्त आहे त्याचं मन शुद्ध झालेलं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। कर्मयोगाचं आचरण करत असताना मन शुद्ध झालेलं आहे, याचं कारण कर्मयोगाचं आचरण करताना सेवाभाव आहे, समर्पण वृत्ती आहे, स्वार्थ नाहीये, परमात्म प्राप्ती ध्रुव ताऱ्यासारखी समोर आहे. कर्म परिमित आहेत, नियमित करतो आहे. माझ्या तर डोळ्यासमोर मी कोणी कर्मयोगी पाहिला नाही, मला स्वामीजी समोर येतात. ते कधी कधी म्हणायचे की त्या पावन मारुतीच्या तिथून लक्ष्मी रोड मला सहज दुकान टाकता आलं असतं. काउंटरवर 3 टेलिफोन, 10 नोकर असं दुकान वाढलं असतं. पण मला माझ्या मुलांची शिक्षण, त्यांची लग्न आणि ती स्थिर होणं एवढंच जीवनात उद्दिष्ट होतं कर्म करण्याचं. आणि आपला जो भविष्य निर्वाह आहे तर त्याच्यासाठी एक योग्य रक्कम साठणं एवढीच आवश्यकता होती, नाहीतर मी तिकडे सहज टाकू शकलो असतो कालांतराने वाढत वाढत. पण हा जो अतिरिक्त श्रमांचा ताण पडला असता तो त्यांनी साधनेमध्ये लावला. हा परफेक्ट कर्मयोगी. मन नेहमीच ज्याचं निर्मळ असत, विजित आत्मा ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे असा. मन असो, बुद्धी असो, चित्त असो, या सगळ्याचा परिणाम अंतकरण वृत्तीवरच होतो. अंतकरण वृत्ती ही निर्मळ होणं, ज्याला चित्तशुद्धी असंही म्हणतात, मनशुद्धी असंही कधी कधी म्हणतात, पण अंतकरण हा विशेष शब्द आहे. ते अंतकरण शुद्ध होणं याचा अर्थ त्या शुद्ध झालेल्या अंतकरणातच आत्म्याचं प्रतिबिंब नंतर उमटतं. तेच आत्मा समजून घेण्यासाठी म्हणून अतिशय उत्सुक असत. शिवाय ते दगड नसतं. अंतकरण शुद्ध असणं म्हणजे तरल असत. दुसऱ्याच्या दुःखानी कळवळतं, चालायच असतो, त्याचं जीवन जगतोय असं एवढंच म्हणत नाही, तो निदान कळवळतो तरी. प्रत्येकाकरता कोणी सगळं करू शकत नाही, पण अंतकरण त्याचं कळवळतं. कोणाचं सुख पाहिलं की त्याला बरं वाटतं, हे अंतकरण शुद्धीचं लक्षण आहे. कर्म करता करता हे होतं. योगयुक्त हा तो की कर्मयोग याच्या आधी सांगितलेला आहे, त्यामुळे परत भगवंत सांगत नाहीयेत. पण तो मनशुद्धी आणि अंतकरण शुद्धी त्याला लाभलेली असते. आपला कर्माचा जो बोध असतो तो खूप यथातथा असतो. एका घरमालकाकडे एक भाडेकरू गेला आणि तो म्हणाला की आम्ही इतके आमच्याबद्दल आम्ही काय सांगणार, पण पहिलं घर सोडताना आमचा घरमालक अक्षरशः रडला होता, इतके आम्ही चांगले होतो. तर घरमालक ठिम्म बसून होता. तो म्हणाला माझं तसं होणार नाही, कारण मी प्रत्येक महिन्याचं आगाऊ भाडं घेत असतो. आपला कर्माचा जो बोध असतो तो बोध खूप यथातथा असतो. मनशुद्धी आणि अंतकरण शुद्धी याची गोष्ट भगवंत करतायत एका बाजूला, ती आपल्याला जणू समजतच नाहीये अशी आपली स्थिती होऊन गेलेली असते. आणि अजून एक भगवंत लक्षण सांगतात, ते म्हणजे जितेंद्रिय. हा त्यांनी आपली इंद्रिय जिंकलेली असतात. इंद्रिय जिंकणं ही गोष्ट कर्मयोगामध्ये सहज येते. जे करणीय आहे तेवढंच करायचं आहे हे जर लक्षात ठेवलं तर इंद्रिय विजय ही गोष्ट कर्मयोगाच्या अंतर्गतच राहते. जसा कासव पसरलेली आपले अवयव धोका निर्माण झाला किंवा लक्षात आलं तर आवरतो. तसं कर्मयोगी देखील, योगाचा अभ्यास करणारा देखील आपोआपच आपल्याला आवरून धरतो. आवरून धरतो याच्या करता की त्याचाही संबंध कुठेतरी आत परमात्म्याच्या ठिकाणी असतो. इंद्रिय अनर्गळ सोडून चालत नाही. एकदा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर एक पती आपल्या पत्नीला म्हणाला की मी आपण पान पान आणतो, म्हणून त्यांनी पान आणलं आणि पत्नीला पान दिलं. तर ती म्हणाली की मला एकटीलाच पान दिलं, तुम्हाला नकोय का? आणि मी पानाशिवायही गप्प राहू शकतो, मला पान नको. इंद्रिय आवरण ही फार फार कठीण गोष्ट आहे. साधं बोलणं आवरायचं झालं तरी देखील अवघड आहे. मी मध्ये विनोद वाचला होता की एक फोन लवकर संपला 15 मिनिटात, तर आश्चर्य वाटलं पतीला की एवढ्या लवकर हिने कसं आटोपत घेतलं. तर ती म्हणाली मिस कॉल होता, हे काय दुसऱ्या कोणाचा तरी कॉल होता, रॉंग नंबर होता. प्रत्येक अवयव जिंकायला कठीण आहे, म्हणजे बोलणं, खाणं. त्या हरिश्चंद्र लस्क्यांच्या व्यंगचित्राच्या पुस्तकामध्ये एक व्यंगचित्र आहे, खूप मोठी ऑर्डर तो देतो, ती सांगणं देखील खरं कठीण आहे. की एक काय शाही पुलाव, 2 डोसे, 1 उत्तप्पा, 1 टोमॅटो ऑमलेट, पावभाजी, अशी बरीच मोठी लिस्ट दिल्यावर सर्वात शेवटी सांगतो की आणि सर्वात शेवटी हवाबाण हार्ड्याची 1 डबी. खाणं हा विषय देखील, जीभ, आता आंबे संपले, आपण खाल्ले भरपूर, पुढच्या वर्षी परत आंबे खाण्याची इच्छा निर्माण होते. इंद्रिय जिंकणं आणि सर्वस्वी संपूर्ण जिंकणं ही तर खूपच कठीण गोष्ट. आमचे एक नातेवाईक आहे, तर कुठेही गेले, फिरायला गेले इकडे तिकडे, तर बूट तरी आणतील किंवा चपला तरी आणतील. तर त्यांच्याकडे कितीतरी बुटांचे जोड, जवळपास 10-12 बुटांचे जोड, कशा करता? पण आवरत नाही. आता कोणाकोणाला बूट आणि चपला हेच एवढे महत्वाचे वाटतात, कोणाला खाणं, कोणाला पाहणं, कोणाला ऐकणं, संगीतासारखी कला. हा जो कर्मयोगी असतो तो कर्मयोगी इंद्रियांमध्ये भटकत नाही, इंद्रिय व्यापारांमध्ये अधिक अधिक भटकत नाही. त्यांनी आपलं अंतःकरण ताब्यात असतं, विजित आत्मा जिंकलेला असतं, विशुद्ध आत्मा, त्याचं मन अत्यंत शुद्ध झालेलं असतं. गंगे ऐसे निर्मळ असं स्वामी म्हणतात, असं त्याचं मन झालेलं असतं. शिवाय अजून एक लक्षण कर्मयोग्याचं भगवंत सांगतात, ते म्हणजे सर्व भूतात्म भूतात्मा, सर्व भूत मात्रांचा जो आत्मा तोच माझा आत्मा, किंवा माझा आत्माच सर्व भूत मात्रांचा आत्मा आहे, इतकी व्यापक भूमिका ज्याची झालेली असते. कुर्वन अपि न लिप्यते, भगवद्गीतेचा कर्मयोग, तो करून देखील लिप्त होत नाही, तो कर्म उदंड करतो. जेणे भ्रांतीपासून हिरतले, आता वर न सांगितलेलं काही भगवंतांनी इथं सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, हे एवढं जर जीवन व्हायचं असेल तर एवढा एकच श्लोक अर्थात परिपूर्ण नाही, हे एकूण सगळ्या कथनाच्या संदर्भात आलेला श्लोक आहे, त्यामुळे पुढचं मागचं विसरून चालणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मुद्दाम घातलं, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया, जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा, तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय। आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे, आणि कधी जरी आघवे तरी अकर्ता तो। पुढच्या वेळेला बघू, भगवंतांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आता तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम, ज्ञानी नहा तत्वदर्शी नहा, तत्वदर्शी ज्ञानी उपदेश करतील ज्ञानाचा, अज्ञान दूर करतील असं सांगितलं, पण या श्लोकामध्ये एका श्लोकात सगळं लिहिता येत नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र परिपूर्ण निरूपण केलं, म्हणून गुरुवाक्य मन धुतले हे देखील त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी घातलं। एरवी कर्मयोग सिद्ध नाही होणार, केवळ कर्म करत राहणं यांनी कर्मयोग सिद्ध होणार नाही। पुढच्या वेळेला बघू, हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इतम सर्वम यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 स्वामी जी स्वामी जी ज्ञानोपा। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर सुमन हरि।